الحمد لله رب العالمين، الصلاة والسلام على خاتم النبيين وآله الطيبين الطاهرين المعصومين. اللهم صل على محمد وآل محمد. اقرأ دعوة جي صلوات پر محمد وآل محمد. کلمہ جی خدمت میں حضرت فاطمہ زہرا سلام اللہ علیہا جو مقدمو عرض کیا ہو ان حوالے سے اگر کوئی سوالات ہوجن تو تمام کرے سکو تھا انشاءاللہ بعد میں اساں پانچ ان کا اگے والے موضوع کے وری بیہر جو ہے وہ شروع کرنا سے کل والے موضوع میں اگر مزید اواں دے ذہن میں کوئی سوالات کو جمع بھلے کرے سکتے جی جی سر کوئی آہے سوال حسینی صفات کے حوالے سے گال بول کئی ہوئی تو حسینی صفتوں میں بنیادی صفت محبت ہے یا حسینی صفت اڑی ہے جکا ہر بھلائی جو بنیاد ہے ہر بھلائی جی پاڑ محبت ہے ہر خرابی جی وری پاڑ نفرت ہے یا محبت انسان جے بھلائی سے ہوجن گرجے یا محبت خود پانچ خالق مالک خدا سے ہوجن گرجے پانچ خالق مالک سے جو انسان جو رابطہ ہوجے وہ محبت جو رابطہ یا محبت پانچ خالق سے ہوندی تا عبادت عبادت ہوندی بندگی بندگی ہوندی اگر محبت نہ ہوندی نہ عبادت عبادت ہے نہ بندگی بندگی یہ پو انسان کے لیے بار بن جی تو ظاہر ہے تو انسان کوشش کرتا ہے تو بار جترو ہلکو تھے اترو بھلو یہ جے انسان تاکہ نظر اچن تھا تو انتہائی مشکل سے اچھی نماز میں بیہ تو انسان ان جو سبب ہی ہوا تو جن جے بارگاہ میں آیو ان سے محبت کون انسیت کون محبت جو نہ ہے تو پو پانجو پانا کے زبردستی اچھی بیہارے تو جو کو پانجو پانا کے زبردستی اچھی بیہاری دعا پو زیادہ دیر وہ رہی نہ سکے کوشش ہوں تو جلدی جان چھٹے تک ونیا تو پان مشاہدہ کیا ہوں پانچ زندگی میں کترا اڑا مانو جن سے انسان ویہد آ گال بول کندی آ کبھی آ وقت گزرنے کی خبر ہی کون پوی بٹے کلاک گزری آ وی بھی دل چاہیے تو ویٹو ہو جائے بٹے کلاک بیا گزری آ وی بھی چاہ وے تو چاہے تو پیوں چھو ان کرے تو انسان محبت ہے پر جی کہ اصل محبت نہ ہوتی ہے تو پو ب منٹ بھی بی لگا ہے انسان چاہیے تو جلدی جان چھٹے تو بھلو عبادت بھی ہی ہے خدا سے انسان پانچ انسیت پیدا کی ہے یا نہ محبت پیدا کی ہے یا نہ ہاں جی محبت تھس پانچ دکان سے دنیا کے ملکیتوں سے تو ان کے چھڑے جی خدا کے بارگاہ میں ایند تو کوشش یہ ہوں جتنا جلدی تھی سکے इहो नमाज़ जो दौरान ख़तमु थिए, मस्जिद मां ॿाहिरि निकिरां। तंहिंजे करे हिकिड़ो जुमिलो बि आहे जेको बयानु कयो वियो आहे त मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणीअ में, ऐं मुनाफ़िक़ मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे में, दरवाज़ो खुले त निकिरां। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त हुनजी मुहबत ऐं हुनजी मुहबत आहे। मुहबत इन इबादत जो बि बुनियादु आहे, मुहबत इन बंदगी ऐं अबदियत जो बि बुनियादु आहे। अर्ज़ु कयूं तव्हांजी ख़िदमत में, इबादत कीअं थी, इबादत थिए। हिकिड़ो दफ़ो वरी दोहिरायां थो ताकी अॼु ॻाल्हि खे जेको आहे मां ताईं पहुचाए सघिजे। ही इबादत हिकिड़ो इंसानी जज़्बो आहे। इबादत बीहणु, झुकणु ऐं सर जेको आहे ज़मीन ते रखण जो नालो न आहे। हीअ रूहानी, अंदरूनी, बातनी जज़्बो आहे हिकिड़ो। उहो जज़्बो हूंदो त इबादत थींदी, नमाज़ बि इबादत थींदी, वरना वर्ज़िश हिनजी इबादत आहे कोन। इहो जज़्बो छा आहे? हिन जज़्बे जे हवाले सां तव्हांखे मिसाल ॾिनो हुयो त इंसान खे मुहबत थी वेंदी आहे कंहिं सां। हाणे कंहिं सां बि मुहबत थी अथसि त तक़ाज़ा इहा थींदी आहे त उन वटि वञा, उन वटि वेहां, उनजी ज़ियारत कयां, उनजो दीदार कयां, उन सां मुलाक़ात कयां। ऐं जॾहिं पहुचंदो आहे, मुलाक़ात थी, त हाणे वरी चाहत इहा हूंदी आहे त पंहिंजे मुहबत जो इज़हार बि करे त मां तोसां मुहबत कयां थो। जॾहिं मुहबत जो इज़हार थियो, हाणे हिन जी ज़िमेदारी पूरी थी वई आहे। मुहबत जी तक़ाज़ा एसिताईं आहे। हाणे तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयुमि त अगरि मुहबत थी वञे पंहिंजे रब सां, ख़ुदा सां मुहबत थिए, तॾहिं बि मुहबत जी तक़ाज़ा इहा आहे त दुनिया छॾे पंहिंजे रब जे बारगाह, पंहिंजे महबूब जे बारगाह में वञा, मुलाक़ात कयां। हाणे जॾहिं मुलाक़ात करण जे लाइ आयो आहे त ॿी तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजे मुहबत जो इज़हार करे। ज़ाहिर आहे त हर शइ सां मुहबत जो इज़हार पंहिंजे क़िस्म जो हूंदो आहे। इंसान जी मुहबत थी वई आहे कुकुड़ सां त मुहबत जो इज़हार पंहिंजो थींदो। इंसान जी मुहबत थी वई आहे कंहिं इमारत सां, मुहबत जो अंदाज़ पंहिंजो थींदो। मुहबत थी वई आहे कंहिं औरत सां, उनजो पंहिंजो अंदाज़ थींदो। कंहिं दोस्त सां उनजो पंहिंजो अंदाज़ थींदो। रब सां जॾहिं मुहबत थी थिए त उनजे मुहबत जो इज़हार बि पंहिंजे क़िस्म जो आहे। उहो पंहिंजे क़िस्म जो मुहबत जो इज़हार छा आहे? उनखे क़ुरान मजीद में बयानु कयो आहे, इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, सिर्फ़ु तुंहिंजो बंदो आहियां, सिर्फ़ु तुंहिंजो बंदो आहियां। तव्हां ॾिसो जंहिंजी बि मुहबत जो दर्जो वधी वेंदो आहे, इश्क जे दर्जे ताईं पहुचंदो आहे, उहो हमेशह इहो ई चवंदो आहे पंहिंजे माशूक खे त तुंहिंजो ग़ुलाम आहियां, मां तुंहिंजी इबादत थो कयां, तुंहिंजी परस्तिश थो कयां, महबूब खे सजदो कयां। इहे सभु मुहबत जो इज़हार आहे। साॻे नमूने सां जॾहिं रब सां मुहबत थींदी आहे, तॾहिं बि इंसान पंहिंजे इन मुहबत जो इज़हार जिन लफ़्ज़नि सां करे थो, उनखे सूरह हम्द में फरमायो आहे, इयाक नअबुदु व इयाक नस्तईन, तुंहिंजो बंदो आहियां, तुंहिंजो ग़ुलाम आहियां, मुंहिंजी मुहबत सिर्फ़ु तोसां आहे, मुंहिंजो महबूब सिर्फ़ु तूं आहे, ऐं एतिरे क़दुरु तोसां दिलि आहे जो दिलि चाहे थी त तोखे सजदो कयां। ही मुहबत। हाणे हिन मुहबत जो इज़हार कयो, मुहबत जी तक़ाज़ा पूरी थी वई, इबादत थी वई। जॾहिं एसि ताईं पहुचे थो इंसान, इबादत थी वई आहे। लेकिन अगरि महबूब बि कुझु चवे त पोइ ॻाल्हि ॿोल अॻिते वरी वधंदी आहे। अगरि महबूब नथो ॻाल्हाए त ॻाल्हि ॿोल ते ख़तमु थी वई। पर जेकॾहिं महबूब ॻाल्हि आहे त पोइ ॻाल्हि मुल अॻिते वधंदी आहे। मालूम थो थिए त जॾहिं बंदो चवे थो इहा कना ॿुधो इहा कनस्ताईन, त हुतां बि आवाज़ अचे थो त अगरि को मुंहिंजो बंदो आहे त घुर छा थो घुरे, बंदो मुंहिंजो आहे त छा थो घुरे। हाणे जेको बि मुहबत में कोई कमु अंजाम ॾींदो आहे त बदिलो न चाहींदो आहे, बदिलो उहो चाहींदो आहे जेको कमु मुहबत में कंदो ई कोन्हे को। तंहिंजे करे बंदो छा थो घुरे, बंदो काई शइ कोन थो घुरे, माल ॾे, मिल्कियत ॾे, औलाद ॾे, ही शइ ॾे, दुनिया ॾे, जन्नत ॾे, आख़िरत ॾे, न न छा थो घुरे। इहदीना सिराता मुस्तक़ीम, पालणहार उहो रस्तो ॿुधाए जो तूं ताईं पहुचां, यानी छा तूं थो खपे, ॿी काई शइ कोन थी खपे। मुहबत में कयल कम जो बदिलो खपंदो ई कोन्हे, चाहत थींदी कोन्हे हुन जे बदिले जी। जेकॾहिं अॻियो मुहबत न सम्झी ऐं बदिलो ॾियण बि चाहे त इंसान चवंदो आहे यार तूं मुंहिंजे मुहबत जो क़दुरु न कयो, जो मूंखे हीउ तोहफ़ो थो ॾिए या हीअ शइ थो ॾिए, मां त हीउ कमु जेको आहे मुहबत में कयो हो, तूं सम्झे थो शायदि मां लालच में कयो आहे। मुहबत में कयल कम जो बदिलो कॾहिं बि मुहिब चाहींदो ई कोन्हे। हुनजी चाह न सिर्फ़ु इहा हूंदी आहे त महबूब मुंहिंजो थी वञे, बसि। इन करे हाणे इते पहुची ऐं हीउ बंदो छा थो चए, इहदीन सिराता अल-मुस्तक़ीम, पालणहार को वेझो रस्तो ॿुधाए जो तो ताईं पहुचां, हाणे जुदाई बर्दाश्त नथी थिए। हिकिड़े ॿिए तरफ़ बि ॾिसो ज़रा ग़ौर फ़रमायो, कॾहिं कॾहिं इंसान घुरंदो आहे शयूं, हीअ शइ हीअ शइ हीअ शइ हीअ शइ, लिस्ट हूंदी आहे वॾी, हीअ बि खपे हीअ बि खपे हीअ बि खपे, पर अकलमंद वरी उहो हूंदो आहे जेको हिकिड़ी अहिड़ी शइ घुरे जो पोइ घुरण जी हुनखे ज़रूरत ई न पए, बाक़ी घुरण जी ज़रूरत ई न पए। हाणे ॾिसो बंदो छा थो घुरे, पालणहार तूं थो खपे, बाक़ी कुझु नथो खपे। हाणे जेकॾहिं ख़ुदा इंसान खे मिली वञे त ॿी कंहिं शइ घुरण जी ज़रूरत ई इंसान खे न पए। इहो ई सबबु आहे इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम दुआए अरफा में फरमायो, दुआए अरफा में मौला फरमायो त पालणहार जंहिं तोखे विञाए दुनिया हासिलु कई उनखे छा मिलियो। तोखे विञाए छॾियईं, दुनिया समूरी मिली वियसि, चंद ॾींहनि खां पोइ दुनिया इहा ख़तमु थी वेंदी ज़ाहिर, उनखे छा मिलियो। ऐं मौला फरमायो जंहिं दुनिया खे विञाए तोखे हासिलु कयो उन छा विञायो। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं तरीक़े सां शाम पहुता, अमीर शाम जे दरबार ताईं पहुता, ऐं अमीर शाम चयो त हिननि जी शोहरत आहे सखावत सां, त मां बि का सखावत ॾेखारियां ताकी मुंहिंजो नालो बि थिए। सो हुन पंहिंजे माण्हुनि खे चयो त हीअ हीअ तोहफ़ा जेके आहिनि उहे जमा करे ऐं हसन इब्न अलीअ वटि खणी अचो। उहो तोहफ़ा क़ीमती आंदा विया, हिकिड़ो ढिग हुयो, ऐं अमीर शाम वरी हिकिड़ी लिस्ट बि ॾिनी इमाम खे। मौला ॾिसी चयो हीउ छा आहे, चयोसि हिननि जी लिस्ट आहे त असां तव्हांखे छा ॾिनो आहे, ऐं ॿुधाइण ई पियो चाहे त असां बि सखी आहियूं वॾा, तंहिंजे करे तव्हांखे अहिड़ियूं शयूं ॾिनियूं आहिनि जी हेतिरी सारी ड्रिघी लिस्ट आहे। मौला जे ॿाहिरि निकिता त पोयां इहे ग़ुलाम इहे शयूं खणी निकिता। मौला जे हथ में लिस्ट हुई। पुराणे दौर में इहा महफ़िल लॻंदी मस्जिद में, मौला जो मस्जिद जे दरवाज़े ते पहुता त मौला जेका जुती छॾे आया, मौला जो कोई मुहिब जेको आहे जुती झलियूं वेठो आहे त मौला ॿाहिरि निकिरनि त जुती ॾियां। मौला हुनखे ॾिठो, हे पोयां जेके ग़ुलाम सारो ढिग खयूं पिया आया। मौला हुनखे चयो त इहो हिनखे ॾियो, लिस्ट बि हुनखे ॾेई छॾ। ॿुधाइण इहो चाहिनि त जेको तूं मूंखे हसन इब्ने अली सम्झी जेतिरी सखावत कंदो आहे, एतिरी सखावत असां पंहिंजे जुती खणण वारनि खे ॾींदो। बाबा लिस्ट करे ॾींदो ई कोन्हे, लिस्ट करे अकलमंद ॾींदो ई कोन्हे। अकलमंद हमेशह अहिड़ी शइ घुरंदो आहे जो उनखां पोइ घुरण जी हुनखे ज़रूरत ई न पवे। पालण हार तूं थो खपे, बाक़ी कुझु नथो खपे। हाणे ज़रा ग़ौर फरमाइजो, क़ुरान मजीद ऐं अहले बैत ॿई अहिड़ी शइ आहिनि जेके हादी बि आहिनि ऐं इमाम बि आहिनि, रहनुमाई करण वारा बि आहिनि ऐं उन मक़सद ताईं पहुचाइण वारा बि आहिनि। सिर्फ़ रहनुमाई नथा कनि, तुंहिंजो मक़सदु इहे थी हीअं हीअं वेंदे न पुॼी वेंदे हलियो। अगरि को हिननि जे पोयां लॻे त उन मक़ाम ताईं पहुचाइनि बि था। क़ुरान मजीद बि ईअं आहे, अहलबैत बि ईअं। क़ुरान मजीद सिर्फ़ इबादत सम्झाए नथो त इबादत छा थी चइबो आहे, न। क़ुरान मजीद इबादत सम्झाए बि थो। अगरि क़ुरान मजीद सां इंसानु हलंदो रहे त इहो इबादत जे दर्जे ते पहुचाए बि थो। इमाम आहे, इमाम। हाणे ज़रा ग़ौर फरमायो, तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करे चुको आहियां त बिस्मिल्लाह रहमान रहीम, बिस्मिल्लाह अल्लाह लफ़्ज़ जेको आहे इहो अल्लाह जी मारिफ़त आहे। अर रहमान रहीम हुन जो मखलूक सां राब्तो सिर्फ़ रहमत जो, ॿियो राब्तो ई कोन्हे। हिन जो मतिलबु आहे त कमाल सिर्फ़ ख़ुदा में आहे ऐं अहसानात बंदे ते सिर्फ़ ख़ुदा जा आहिनि। त मुहबत थियणु घुरिजे या न, मुहबत थींदी छो त मुहबत थींदी आहे या कमाल सां या जंहिं अहसान कयो वेंदो आहे हुन सां मुहबत थींदी आहे। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको आलमीन जो रब आहे। सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ छो आहिनि, ॿिए कंहिंजी तारीफ़ बि त कयूं था न? चए थो सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ छो? इन करे त ॾिसो, तारीफ़ हमेशह कमाल जी थींदी आहे। कंहिं इमारत जी तारीफ़ कॾहिं कंदा आहियूं जॾहिं हुन में को कमाल हुजे, या डिज़ाइन जो कमाल या रंग जो कमाल। तारीफ़ हमेशह कमाल जी थींदी आहे। जंहिं तारीफ़ हमेशह कमाल जी थींदी आहे त सभु कमाल ख़ुदा में आहिनि, तंहिंजे करे तारीफ़ूं बि सभु ख़ुदा जे लाइ। कुझु आहिनि बुज़ुर्गान जेके चवनि था त तव्हां कोशिशि कयो, भले पंहिंजी पूरी कोशिशि कयो, लेकिन ख़ुदा खां सवाइ ॿिए कंहिंजी तारीफ़ करणु तव्हांजे वस में ई कोन्हे। तंहिंजे करे क़ुरान में जी चयो सभु तारीफ़ूं आहिनि ई ख़ुदा जे लाइ। तव्हां कंहिं ॿिए जी तारीफ़ करे नथा सघो, तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। तव्हां चवंदो असां कंदा त आहियूं तारीफ़, कॾहिं चयोसीं इमारत ख़ूबसूरत आहे, कॾहिं चयोसीं वण ख़ूबसूरत आहे, कॾहिं चयोसि चंड ख़ूबसूरत आहे, कॾहिं चयो सितारनि भरियो आसमान ख़ूबसूरत आहे। तारीफ़ त कईसीं, तव्हां कीअं था चओ त ॿिए कंहिंजी तारीफ़ करे ई नथी सघिजे, मुमकिन ई कोन्हे का। बुज़ुर्गान चवंदा ग़ौर कयो तव्हां, अगरि हिकिड़ी काई तस्वीर आहे ऐं तव्हां तस्वीर जी तारीफ़ कयो असल में इहा तारीफ़ तस्वीर जी आहे या मुसविर जी आहे, ठाहिण वारे जी आहे? या तस्वीर जी तारीफ़ थींदी कोन, ठाहिण वारे जी तारीफ़ थींदी। जो तस्वीर में जेको कमाल आहे उहो ठाहिण वारे जो ॾिनल अथव। तंहिंजे करे हिन जी त तव्हां तारीफ़ कंदो, भले लफ़्ज़ हिन जा हुजनि, पर असुलु ठाहिण वारे जी तारीफ़ थींदी। पर हिन समूरी काइनात जो ख़ालिक ख़ुदा आहे। तंहिंजे करे काइनात में जंहिंजी बि तारीफ़ कंदो, असल में हुनजे ख़ालिक जी तारीफ़ थींदी। ॿिए कंहिंजी तारीफ़ वस जी ॻाल्हि कोन्हे। अच्छा, अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, हमद तारीफ़ अल्लाह जे लाइ आहे जेको आलमीन जो रब आहे। वरी चवंदो वञे अर रहमान रहीम, जेको रहमान आहे, जेको रहीम आहे। हाणे त चई आयासीं बिस्मिल्लाह रहमान रहीम, विच में हिकिड़ी त आयत आहे, वरी अर रहमान रहीम, विच में को घणो फ़ासिलो त कोन्हे, हिकिड़ी आयत आहे विच में, ऐं आयत बि नंढड़ी आहे। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, वरी अर रहमान रहीम। छा अलाह ताला मिड़ई लफ़्ज़ दोहराया? जेको हूंदा आहिनि शाइर हूंदा आहिनि, पोइ शाइर जो कमु मुकमल जो न थींदो आहे त मिड़ई ॿ टे लफ़्ज़ पंहिंजे तरफ़ा ईअं इज़ाफ़े तौर विझी छॾींदा आहिनि त पोइ शाइर मुकमल थी वञे। जीअं न, इन जो मतिलबु आहे त हुते जेको रहमान रहीम आहे उहो ॿिए कुझु थो बयानु करे, हिते रहमान रहीम ॿियो कुझु थो बयानु करे। हुते रहमान रहीम छा थो बयानु करे? मखलूक सां हुनजो राबितो सिर्फ़ु रहम जो आहे, बसि। कंहिंसां रहमानियत जो, कंहिंसां रहीमियत जो राबितो सिर्फ़ु रहमत जो, बसि। हिते छा आहे? हिते मफ़ूम छा आहे? हाणे हाणे चयोसीं त हू आलमीन जो रब आहे। आलमीन जो रब आहे, रब जी माना आहे पालण वारो, तरबियत करण वारो। जीअं पालण वारो, तरबियत करण वारो इंसान जे ज़हन में अचे थो त फौरन ॿ तसवुर था अचनि। तरबियत करण वारा ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। तव्हां ई बि ज़रूरु प्राइमरी सेकेंडरी स्कूल में कॉलेज में रहिया हूंदव, तव्हांखे ॿिनि क़िस्मनि जा उस्ताद मिलंदा तरबियत करण वारा। हिकिड़ो तरबियत करण वारो उहो तव्हांखे मिलियो हूंदो जो थोरी घणी ग़लती खई कई न आहे ऐं हुन मौला बख़्श में हथु विधो न आहे। हुन वटि डंडो जेको आहे तयारु हूंदो आहे बाबा, यानी छा सज़ा ॾेई तरबियत कंदो आहे। हिकिड़ो ॿियो हूंदो आहे, भले ग़लती थिए, नंढी कयो वॾी कयो, पर हर वक़्तु प्यार ऐं मुहबत सां तरबियत कंदो आहे। तरबियत करण वारा ॿ ज़हन में अचनि था, या सज़ा ॾेई तरबियत करण वारो, या प्यार ऐं मुहबत सां तरबियत करण वारो। हाणे जॾहिं ख़बर पई त आलमीन जो तरबियत करण वारो आहे, त फौरन सवाल जेको आहे ज़हन में उभरंदो त इहो सज़ा ॾेई तरबियत कंदो या महिरबानी प्यार सां तरबियत कंदो। फौरन ख़ुदा चयो अर रहमान रहीम, ही सज़ा ॾेई तरबियत नाहे कंदो, प्यार ऐं मुहबत सां तरबियत। हाणे जॾहिं अर रहमान रहीम थी वियो, हाणे वरी ॿी सिफ़त बयानु थी थिए, मालिक यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। इहो जुमिलो छा थो करे? ज़रा वापसि अचो, ॾिसो, बिस्मिल्लाह रहमान रहीम ॾिनी इंसान खे अल्लाह जी मारिफ़त। मारिफ़त जो मिली त हाणे इंसान अमली मैदान में थो अचे, अमली मैदान में। अमली मैदान में अची छा थो करे? मारिफ़त मिली आहे तंहिंजे करे तारीफ़ थो करे, छो त कंहिंजे बि कमाल जी ख़बर पवे त रिएक्शन छा थींदो आहे, हुनजी तारीफ़। तंहिंजे करे इहो अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहो इंसान जे तरफ़ां बिस्मिल्लाह रहमान रहीम जे मारिफ़त जे नतीजे में अमल आहे। अमल आ तारीफ़ जे मैदान में अची वियो त तारीफ़ हुनजी जेको आलमीन जो रब आहे। हाणे वरी ख़बर पई त तरबियत मुंहिंजी कंदो तॾहिं बि प्यार ऐं मुहबत सां त हाणे त मुहबत अलाह जी पैदा थींदी इंसान जे दिलि में, छो त ख़बर पई त कमाल बि सवा समूरा हुन वटि आहिनि, मूं सां रहमत जो राबितो बि हुनजो आहे, मुंहिंजी तरबियत करण वारो बि उहो आहे ऐं प्यार ऐं मुहबत सां तरबियत करण वारो आहे। जॾहिं ख़बर थी पए त हू बि मूं सां मुहबत करे थो त हाणे बंदे जी मुहबत बि थींदी, जॾहिं बंदे जी मुहबत थींदी त हाणे तकाज़ा ई आहे मुहबत जी त हुनजे बारगाह में वञा। हाणे हुनजे बारगाह में वञण जे लाइ छा करिणो पवंदो? दुनिया छॾणी पवंदी, तॾहिं त हुनजे बारगाह में वेंदो। जेसि ताईं दुनिया में रहंदो हुनजे बारगाह में नथो वञी सघे। हाणे दुनिया कीअं छॾे? दुनिया कीअं छॾे? उन जे लाइ क़ुरान मजीद हिनखे अॻे मरहले में वारिद करे थो, मालिक यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं जो मालिक अथई। जीअं क़यामत जे ॾींहं जो नालो आयो, इंसान जो ज़हन ऐं ध्यानु हिन दुनिया मां निकिरी हुन दुनिया में पहुतो। इहो मालिक यौमिद्दीन इंसान खे हिन दुनिया मां खणी आख़िरत में ख़ुदा जे साम्हूं अची बीहारियो आहे। छो त मालिक यौमिद्दीन तसवुर करण वक़्तु हू क़यामत जो क़यामत जो तसवुर आयो हिन दुनिया मां इंसान जो तसवुर निकितो। हाणे जॾहिं पहुतो आहे ख़ुदा जे बारगाह में, हाणे चवंदो इहा कला ॿुधो व इहा कलस तई तुंहिंजी बंदगी थो कई। हाणे साम्हूं अची बीठो तव्हां ॾिठो त क़ुर मज़ीद इंसान खे सिर्फ़ु रस्तो न आहे ॾेखारियो त पाण वञ ऐं ख़ुदा जे बारगाह ताईं वञी पंहिंजे मुहबत जो इज़हार कर, मुलाक़ात कर। न जेकॾहिं आयतुनि सां गॾु इंसानु हलंदो अचे त इन मक़ाम ताईं क़ुर मजीद इंसान खे दुनिया मां कढी ख़ुदा जे बारगाह ताईं पहुचाए। तंहिंजे करे क़ुर मजीद इमाम बा यानी छा पहुचाइण वारो बा मक़सद ताईं ऐं इन मक़सद जी रहनुमाई करण वारो रहनुमा बि आहे। जेकॾहिं असां क़ुर मजीद जे पोयां ईअं हलंदा अचूं जीअं आयतूं असांखे वठी थियूं वञनि त असां पंहिंजे मक़सद ताईं आराम सां पहुची सघूं। असांजो मसइलो इहो आहे त असां क़ुर मजीद सां गॾु नथा हलूं, बीह था रहूं हिकिड़ी जाइ ते बीह था रहूं, पोइ सिर्फ़ु अॻे मरहले में सिर्फ़ु सम्झण जी कोशिशि था कयूं, क़ुर सां गॾु हलूं नथा। क़ुर मजीद खे सम्झण जी बि ज़रूरत आहे, पर सम्झंदे आहे तूं जंहिं मक़ाम ताईं खणी वञणु चाहिनि थियूं उन ताईं वञण जी बि ज़रूरत। तॾहिं क़ुर मजीद में इंसानु चवंदो इहा कन अबुदो इहा कन अस्तईन, तुंहिंजी बंदगी थो कयां, इहो तुंहिंजी बंदगी थो कयां। जेसि ताईं इंसानु हिन दुनिया मां निकिरे न तेसि ताईं चई नथो सघे, वरना जंहिंजो ख़्यालु ज़हन में अथसि उनखे साम्हूं पियो थो चए तुंहिंजी बंदगी थो कयां। दुकानदार आहे, दुकान में ख़्यालु अथसि, हारी आहे, डांदन में ख़्यालु अथसि, नओं शादी कयल नौजवान आहे, घरवारी में ख़्यालु अथसि, चए थो भई इहा कन ॿुधो इहा कनसि ताईं, उन्हनि खे पियो थो अचे जेसि ताईं निकिरे न। हीअ आहे इबादत। इन करे इबादत जो बुनियाद बि मुहबत आहे। मुहबत न हूंदी इबादत न थींदी। बंदगीअ जो बुनियाद बि मुहबत आहे। तंहिंजे करे मौला इमाम बाक़िर अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो अद्दीन हुवल हुब वल हुब हुवल दीन। दीन मुहबत आहे ऐं मुहबत ई दीन। हिन खां अलावा दीन बि काई शइ कोन्हे का। हा बाक़ी मुहबत जी तक़ाज़ा आहे, लेकिन दीन समूरो जो समूरो मुहबत आहे। मौला जे बारगाह में कंहिं हिकिड़े दफ़ो सवालु कयो त मौला छा दीन में मोहब्बत बि आहे, दीन में मोहब्बत बि आहे। त मौला वराए वरी हुन खां सवाल कयो, हल दीन इलल हुब, छा मोहब्बत खां अलावा बि दीन का शइ आहे? बाबा दीन मोहब्बत ई मोहब्बत आहे, दीन मोहब्बत ई मोहब्बत आहे। हुसैनी दीन जो तसवुर आहे इहो त अॻु में पंहिंजे रब जे लाइ मुहबत पैदा करे, पोइ हुन जे इबादत जे मैदान में अचो। शुरू वारे ॾींहुं अर्ज़ु कयुमि तव्हांजे ख़िदमत में, हीउ जेको करबला में मुहबत जे अक़वाम मुतहिदा पई ठहे, हिन अरबईन जे मौक़े ते 2 करोड़ वहब जमो था थियनि, ऐं मुहबत जे अक़वाम मुतहिदा पई ठहे। हर दीन ऐं मज़हब जो मञण वारो मुहबत में छिकजी थो अचे। ऐं वरी अलाह तबारक ताला न सिर्फ़ु इहो त हिननि जे दिलनि में मुहबत रखी आहे, जेके इराकी मोमिन आहिनि उन्हनि जे दिलि में बि एतिरी मुहबत रखी आहे। उहे सभिनी सां बराबरि वारी मुहबत जो इज़हार था कनि। शिया आहे तॾहिं बि ख़िदमत साॻी, सुन्नी आहे तॾहिं बि ख़िदमत साॻी, मुस्लमान आहे तॾहिं बि ख़िदमत साॻी, हिंदू आहे तॾहिं बि ख़िदमत साॻी। हुन जा पेर था धोअनि त हुन जा पेर था धोअनि। हीउ मुहबत वारो दीन आहे, हीउ मुहबत वारो दीन आहे। इहो मुहबत वारो दीन हुसैनी दीन आहे, ऐं इन जे मुक़ाबले में नफ़रत वारो दीन आहे। जेको तव्हांजे साम्हूं ऐं असांजे साम्हूं रोज़ानो असां हुनखे ॾिसूं था, हर वक़्तु ॿिए खे काफ़िर करार ॾियण जे लाइ कोशिशूं घणियूं आहिनि। हर कंहिंखे हर वक़्तु जेको आहे उहो ॿिए खे क़ाबिले क़त्ल जेको आहे करार ॾियण जे लाइ कोशिशूं जारी आहिनि। नफ़रतुनि जो पूरो हिकिड़ो सैलाब आहे जेको इस्तेमालु पियो थो थिए दीन जे नाले ते। इहो यज़ीद वारो दीन ज़रूरी आहे, इहो हुसैनी दीन, हुसैनी दीन जो बुनियादु ई मुहबत आहे। अगरि मुहबत न आहे त दीन ई कोन्हे को। हिन करे अर्ज़ु कयो, शिया जे लाइ जेसि ताईं हुनजे कल्ब में हर इंसान जे लाइ मुहबत नथी पैदा थिए, तेसि ताईं इहो शिया नथो थी सघे। अमीर मोमिनीन मालिक अश्तर खे मोकिलियो, पूरो हुकूमत हलाइण जो आइन लिखी ॾिनो। उन आइन में मौला मालिक अश्तर खे चवनि था, मिस्र में वञे थो, तोखे उते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मिलंदा, सिर्फ़ु ॿिनि क़िस्मनि जा, टियों कोई कोन्हे, सिर्फ़ु ॿ क़िस्म, ॿ क़िस्म। पहिरियों मौला फरमायो, अख़ुल लकफ़ दीन, दीन में तुंहिंजो भाउ हूंदो। दीन में भाउ न हूंदो त पोइ छा हूंदो? मौला ॿियो वरी अर्ज़ु कयो, हुकुम चुका उहो ॿुधायो आहे, ऐं नज़ीर लकफ़ ख़ल्क़, या अलाह जे मख़लूक हुजण में तो जहिड़ो, या तो जहिड़ो आहे या तुंहिंजो भाउ आहे, टियों तुंहिंजो राबितो कंहिं इंसान सां आहे। हाणे शिया अगरि साम्हूं वारे खे भाउ सम्झे त थी सघे थो त नंढो भाउ सम्झे, पंहिंजो पाण खे वॾो भाउ सम्झे, पर जेकॾहिं पाण जहिड़ो सम्झंदो त पाण जहिड़ो नंढो वॾो थींदो ई कोन। इन करे मौला शियत जी जेका तारीफ़ कई उहा तारीफ़ ई इहा कई त हर इंसान जी भलाई चाहिण वारो आहे, या भाउ सम्झी भलाई चाहींदो या पाण जहिड़ी ख़ुदा जी मख़लूक सम्झी भलाई चाहींदो, ॿियो राबितो ई कोन्हे को। बाबा जेसि ताईं अहले बैत जे इन मुहबत वारे दर्स जो असां अमली जामो न बणजंदासीं, तेसि ताईं शिया कोन था बणजनि। हुजे शियर जी स्टेज ऐं उतां नफ़रतूं फैलायूं वञनि, भई शियत जी स्टेज ई कोन्हे। इहो शिया चवण वारो शियत खे ई कोन थो सम्झे। शिया आहे ई उहो जंहिं वटां मुहबत ई मुहबत निकिरे। ٹھیک ہے کہ جرم کرے وہاں جی سزا پانی جائے دے. لیکن اخلاق والو رویو محبت والو. ہم مثال دیا تو گھنی دیر تھی وئی ہے ان کرے گھنو اواں جی خدمت ملے تو اس کیا مثال دیا تو رسول اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن ارشاد فرمایا تو یا علی ہکڑو بدبخت ترین انسان حضرت صالح جی امت میں وہ ہو جن اللہ جی ڈاچے کے ذبح کر بیو بدبخت ترین انسان مجھے امت میں ہوں جو کو توکھے قتل کر. ہاں تا انداز لگایا تو ان کی بدبختی جو درجو چھائے مولا زخمی تھے یہ بدبخت ترین انسان جو کو نبی جی زبانی علی علیہ السلام بدھی چکا ہے یہ پکڑ جی آیا مولا ان کے چھا چاہیے بابا سزا پانچ جائے دے اتس جرم کیا تھی مولا ان کی وصیت اگ میں کرے چکا ہے پانچ فرزند حسن کے تو اگر ماں زندہ رہس تو بدلو پان وس زندہ نہ رہس تو ضرب ہی ضرب ہے سزا پانچ جائے تے ہے لیکن انسانی رویو تم پان بدھندا ہوں جدہ پکڑ جی آیو تو مولا ان کا صرف ایکڑو سوال کرو سوال واقعی جن کے چبو تو ضمیر کے بیدار کرنے والا مولا ان کا ایکڑو سوال 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 مولا کندا عبدالرحمان شاما تجو بھلو امام نہ ہو ہمارا تم جو بھلو امام نہ ہو یہ ضمیر بیدار کرنے لائے کافی ہوئی ان گالائن چاہیے پر جی تو ان کے ساموں موت ساموں آنے کر گلو خشک تھی ویسے بس گال آواز نہ کھول کر اس گلے میں مولا محسوس کر مولا وہ جو شربت آدھے ہوئے ہو مولا چاہیے ان کے پیر تسو سزا پانچ جائے پہ آئے لیکن اخلاقی رویو پانچ جائے تے اخلاقی رویو اگر اساں جو اہل بیت وارو تھی ولے تا اساں جا سب مسئلہ حل تھی ویندا اساں سزا تے دئی کون تے سگوں پانچ اخلاقی رویو تے بھرو تھا کہوں تا پان خراب تا کہوں بین کے خراب تا کہوں شیعہ مانا پورے عالم انسانیت جو درد ہے جو دل میں شیعہ صرف شیعہ جو بھلائی جو ذمہ دار نہ ہے سمور انسانیت جو بھلائی جو ذمہ دار ہے یہ حسینیت ہے یہ حسین جو دین جو تصور ہے ان کرے تو کربلا میں حسین صرف مسلمانوں کو کون پہ سڈے شیعہ کو کون پہ سڈے ہر مظلوم کے پہ سڈے دنیا کے ہر قوم میں ہر ملک میں ہر دین مذہب جو منگنے والوں مولا وٹ اچے تو مولا سڈیو تو رہتا کر حسین کے دل میں ہر دین مذہب قوم ملت ملک علاقے کے مانو کے لئے دعوت موجود ہے حسینی شیعہ وہ تھو جن جی دل میں اتری وسیع ہوجائے ہر انسان کے لئے دعوت ان کے دل میں ہوجائے محرم ان حسینی صفت کے پہنچے اندر پیدا کرنے جو مہین آہے ان صفت کے ودھائے نہ پیدا کرو نتھی تھے امام حسین کے وسیلو بنائے ان کرے کہ ایک روایت میں بدھی ہے پڑھی نہ ہے بدھی ہے لیکن بہرحال بزرگ عالمان کا تو فرمایو اہل بیت میں کہیں امام تا اساں سب نجات جی کشتی آئیں असां सभु निजात जी किश्ती आहियूं, पर असां में हुसैन तेज़ तरीन निजात जी किश्ती। जेको बि तुंहिंजे अंदर में ख़राबी आहे, नथी निकिरे, हुसैन खे वसीलो बणायो। जेका बि तो वटि कमाल में कमी आहे, नथी अचे, हुसैन खे वसीलो बणायो। मुहर्रम अचे न करे थो ताकी हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि आज़ादार पैदा करे। आज़ादार आहे उहो जंहिंजे अंदरि रोज़ानो हुसैनी सिफ़तूं वधंदियूं रहनि, इज़ाफ़ो थींदो रहे। इहो आहे असुलु हुसैन। तव्हां ॾिसो करबला में इमाम हुसैन बीठा आहिनि, कंहिं बदिले जे उमेद ते बीठा आहिनि त मूंखे बदिलो मिलंदो? न, सिर्फ़ मुहबत ख़ुदा में बीठा। जेका बि शइ राह ख़ुदा में ॾियनि था, बदिले जी काई उमेद कोन, सिर्फ़ मुहबत, सिर्फ़ मुहबत। ऐं तव्हां ॾिसंदो त इहो सिर्फ़ इमाम हुसैन जो कल्ब न आहे, मौला सां गॾु जेके आहिनि सभिनी जो कल्ब इहो आहे त ख़ुदा खे, ख़ुदा जे बारगाह में असांखे कुझु ॾियणो आहे, असांखे कुझु ॾियणो आहे। बदिलो तलब न आहे, करणो ॾियणो आहे। तव्हां हुसैन खे ॾिसो, हुसैन जी भेण खे ॾिसो, सैयदा ज़ैनब खे ॾिसो, ख़वातीन खे ॾिसो, तव्हांखे नज़र ईंदो त सभु ख़ुदा जे बारगाह में कुझु ॾियण जे लाइ। हिकिड़ो जुमिलो मां साहिब जो अर्ज़ु कयां थो। इमाम हुसैन सां गॾु 72 हुन जा साथी मर्द आहिनि, अब्बास जहिड़ो दिलावर, अली अकबर जहिड़ो जवान, मुस्लिम इब्न औस जा जहिड़ो जौन जहिड़ा जवान आहिनि। न 72 खे हिकिड़े पासे रखो ऐं सैयदा ज़ैनब खे ॿिए पासे रखो। कारनामो ॿिन्ही मां कंहिंजो तव्हांखे मथे नज़र थो अचे? ॿाहतरि जो कारनामो हिकिड़े पासे रखो ऐं हुसैन जे भेण जो कारनामो ॿिए पासे रखो। हज़रत ग़ौर फरमायो, आशूरे जे ॾींहुं हिन 72 जी ज़िमेदारी छा आहे? ऐं हुसैन जा साथियो, तव्हांजी ॿ ज़िमेदारियूं आहिनि। हिकिड़ो इहो आहे त दीन बि बचायो ऐं पंहिंजे दौर जो इमाम हुसैन बि बचायो। ॿ ज़िमेदारियूं, दीन बि बचायो, पंहिंजो इमाम बि बचायो। हिन 72 कोशिश कई, सभु शहीद थी विया, दीन बचाए विया, पर पंहिंजे दौर जो इमाम न बचाए सघिया। हिन हुसैन जी भेण जो असरे आशूर साॻियूं ॿ ज़िमेदारियूं आहिनि। हुसैन जी भेण दीन बि बचाए, पंहिंजे दौर जो इमाम सजाद बि बचाए। ऐं बीबी जॾहिं करबला खां कूफे, कूफे खां शाम मोटी जॾहिं अचे थी मदीने, तव्हां कारनामो ॾिसो, बीबीअ जो दीन बि बचायूं थी अचे, पंहिंजे दौर जो इमाम सजाद बि बचायूं थी अचे। तव्हां ॿिन्ही जो कारनामो ॾिसो, तव्हांखे बीबीअ जो कारनामो बचाइण नज़र ईंदो। मर्द ख़ातून 72 दीन बचाए सघिया, पंहिंजे दौर जो इमाम न बचाए सघिया, लेकिन हीअ बीबी दीन बि बचाए आई, पंहिंजे दौर जो इमाम बि बचाए। 72 जो मुक़ाबिलो कंहिंसां आहे? इब्न ज़ियाद जी फ़ौज सां। ख़ुदि इब्न ज़ियाद सां न आहे, यज़ीद जी फ़ौज सां, ख़ुदि यज़ीद सां न आहे। 72 इब्न ज़ियाद जे फौज खां यज़ीद जे फौज खां दीन बचाए सघिया, पंहिंजे दौर जो इमाम न बचाए सघिया, लेकिन हिन हुसैन जे भेण जो मुक़ाबिलो कंहिं सां आहे? ख़ुदि इब्न ज़ियाद सां, ख़ुदि यज़ीद सां। कॾहिं कूफे में इब्न ज़ियाद जे दरबार में बीठी आहे, कॾहिं दमिश्क में यज़ीद जे दरबार में बीठी आहे। ॿिन्ही हिननि ज़ालिमनि खां दीन बचाए आई पंहिंजे दौर जो इमाम। अज़ीम न आहे हिन जो कारनामो? अज़ीम न। अञा हिकिड़ो मक़ाम बुलंद कयां। जॾहिं इहे ॿाहतरि निकिरनि था पंहिंजी ज़िमेदारी अदा करण जे लाइ, ॿाहतरि वटि हथियार आहिनि, तलवार आहे, नेज़ा आहिनि, ढाल आहे, सवारी आहे, इन्हनि हथियारनि समेत निकिरनि था, दीन बचाए सघिया, पंहिंजे दौर जो इमाम न बचाए सघिया। लेकिन हीअ बीबी जॾहिं निकिरे थी त हिन जे हथ में कोई हथियार त आहे कोन, बल्कि हिन जा त हथ बि खुलियल न आहिनि। हथनि सां हुसैन जी भेण दीन बि बचाए आई, पंहिंजे दौर जो इमाम बचाए। سيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون اللهم قل لوليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها. اللهم صل على